चंडिका देवीची कीर्ती गाजते आज जगभर
जगभर.
शिव शंभूवर प्रेम केले पार्वतीन थोर
बराबर.
अशी कथा घडली चंडिका आदि मायाची
देवीची
महिमा थोर किती सांगू पाटणा गावाची.
वा वा.
जळगाव जिल्ह्यात 40 गाव तालुका आहे भाग्यवान
भाग्यवान.
ठाई ठाई नाव गाजते भूमिती झाली पावन.
वा वा.
याच ठाई येऊन बसली चंडिका देवी
देवी देवी
दिन दुबळ्या भक्तावर छाया ती ठेवी.
अगदी बराबर.
तिथं सह्याद्री पर्वत आहे बघा तो सुंदर
अगदी सुंदर.
उंच ठिकाणी डोंगरावर देवीचं मंदिर.
वा.
फळ फुलाने फुलून गेला देवीचा मळा
मळा मळा.
सान थोर भक्त तिथं होती सारे गोळा.
वा वा.
कायम रूपी ओढे वाती तिथं खळ खळ
खळ खळ.
चंडिकाचे दर्शन घेता मन होई निर्मळ.
अगदी बराबर.
झाडी हिरवीगार तिथं डोंगर भोवतीन
भोवतीन.
आजूबाजूला परिसर किती दिशे शोभून
देवीमुळे.
देवीचे हो शिकार आहे चंदराची कोर
कोर कोर.
डोळे भरून जाऊन बघावे पर्वत सुंदर
पाटणा गावाला.
तिथं यादव वीर होते त्याच डोंगराला
डोंगराला.
त्या राजाच्या मंडलिक होते त्याच्या संगतीला. नवरात्रीला जाऊ ग बाई जाऊ आई चंडिका देवीला पाहू. नवरात्रीला जाऊ ग बाई जाऊ आई चंडिका देवीला पाहू. नवरात्रीला जाऊ ग बाई जाऊ आई चंडिका देवीला पाहू. नवरात्रीला जाऊ ग बाई जाऊ आई चंडिका देवीला पाहू. अंबाबाईचं गाणं गाऊ ग बाई गाऊ आई चंडिका देवीला पाहू. शिवाजी संगती जाऊ ग बाई. पाहू नवरात्रीला जाऊ ग बाई जाऊ।